नहीं, हेलो,
हाँ
फोन केलेला
कुठे? हाँ बोलतोय.
हाँ बोला साहेब, भिवंडीला आहे मी, शुक्रवार पासून इकडे
भिवंडीला आहे. इथे काय क्लिपा विपा कुठे दिले, काय दिले, काय एवढे काय करत पटेल, का दिले तुझे क्लिपा? त्या संदर्भात ते पोलिसला कम्प्लेंट आहे दिले, आले लोक इथे कागदपत्र करायचे.
हा तर ते लोक जे पण म्हणजे माझ्या विरोधात तक्रार आली, असा
तक्रार दाखल केली त्याची
माझ्या विरोधात. आता चालेल ना साहेब, म्हणजे लेखी तुम्ही निवेदन द्या का माहित आहे का साहेब, मी शुक्रवार पासून भिवंडीत नाही, गवार मध्ये नाही. जेव्हा त्या महिला माझ्या घरासमोर,
मीडियावाल्याला दिलेलं आहे ते, मीडियावाल्याला ते संदर्भात आहे.
हा तर चालेल ना, ते मीडियावाल्याला विचारलं
ते क्लिपा विभाग काय जुन्या फोन्या काय करून दिलेले
आहेत
त्या संदर्भात देवपूर साहेबांनी आणि मी तुम्हाला बोललेलो आहे की खरं काय ते बघायला.
ओके, मी
भिवंडी दिल्लीला म्हणताय का कुठल्या कोर्टात जाऊन काय करू, इथे बोलले म्हणतो ना ते पोलीस स्टेशनला.
पोलीस स्टेशनला
इथे जवाहर पोलीस स्टेशनला बोललेलं आहे.
आता मॅडमचं असं बोलणं आहे, तुम्ही तत्काल या इथेशी कुठेशी जवाहर मध्ये, बरोबर? मी बोललो कमीत कमी 3 तास लागतील मॅडम, नाही तर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी या ठिकाणी कुठेही जवळ जो ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला समक्ष करून देतो का मी भिवंडीत आहे का.
नाही नाही, असं मी आम्ही कुठे नाही होतोय. म्हणजे
ते मॅडम बोलले ना तुम्ही तात्काल या, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब. हॅलो
मॅडम, मी नाही नाही, मी मॅडमला म्हणलो होतो ती कुठे आहे, दुसरी पार्टीत आली आणि डिवाइस
हॅलो दुसऱ्या पार्टीचा जो काही त्यांची तक्रार असेल मी बघा. आज शुक्रवार पासून मी जवाहर मध्ये नाही, त्या दिवशी जेव्हा
मी काय म्हणतोय ते क्लिपच्या संदर्भात चौकशी करायची आहे, दुसरं काय.
तर चौकशी त्यांनी न्यायालयात टाकावा प्रलंबित, कारण ते आमचा प्रश्न देत त्याच्यात. कारण एखादी महिला जर शिविकाल करत असेल तर तो कोणाला पण अधिकार आहे, आणि आम्ही टाकलेला नाही तो मीडियावाल्यांनी टाकला, त्याच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल करावा मीडियावर.
मीडियावाल्याला मीडियावाल्याला कोण दिला काय सगळं चौकशी होणार ना.
आता मी
संध्याकाळमध्ये
हो
संध्याकाळ उद्या सकाळी
आज चालेल ना कधी पण, म्हणजे काय मला. ओके
ठीक आहे, कारण मी आता ती लोक आता नाही म्हणून सांगितलं.
साहेब त्यांनी अतिशय जास्त प्रमाणात त्रास देण्याचं काम सुरू केलेलं आहे, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि मी हे पुरावे त्या ठिकाणी सादर केलेले आहेत ज्या ठिकाणी आम्हाला द्यायचे आहेत. कारण यांची इतकी दादागिरी झालेली आहे का घरापर्यंत, मी जेव्हा घरातून निघतो
आम्हाला सांगू दे, आमच्या जे पोलीस मॅटर मध्ये आमच्या एवढं बघणार.
चालेल चालेल, आभारी आहे.